विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. भारत दहशतवादी हल्ले सहन करणार नाही तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांना चोख प्रत्युत्तर देईल असं प्रतिपादन दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ शांतीश्री पंडित यांनी आज पुण्यात केलं. सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये त्या बोलत होत्या. भारतानं दहशतवादविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या तीनही सैन्य दलांचा समन्वय दिसून आला असं डॉ पंडित म्हणाल्या. आपल्या भाषणात त्यांनी सैन्य दलातील शस्त्र आणि यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, देशांतर्गत उत्पादन, मेक इन इंडिया या उपक्रमांचं महत्व विशद केलं. आगामी काळात युद्धाचं स्वरूप आणखी बदलणार असून यामध्ये येणाऱ्या आव्हानांना सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जातील असा विश्वास पंडित यांनी व्यक्त केला. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमात 11 स्नातकांना एमटेक आणि 24 स्नातकांना बीटेक पदवी प्रदान करण्यात आली. एमटेक शाखेत लेफ्टनंट कर्नल धीरज परमार यांना सुवर्णपदक तर बीटेक शाखेचं सुवर्णपदक लेफ्टनंट प्रियांश मिश्रा यांना प्रदान करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयाचे कमांडंट ए के रमेश, अधिष्ठाता ब्रिगेडियर रवी रेड्डी उपस्थित होते. खरीप हंगाम सुरू होत असतानाच बनावट बियाणं, खतं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागानं कडक कारवाई सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या 17 कृषी सेवा केंद्रांना तातडीनं विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून शिरूर तालुक्यातल्या एका खासगी कंपनीवर बेकायदेशीर खत साठा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा कृषी विभागानं 15 भरारी पथकं तयार केली आहेत. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमधूनच खतं बियाणं आणि कीटकनाशकं खरेदी करावीत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज पुणे शहर आणि परिसरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आमदार अमित गोरखे यांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या अभियानाचा संदर्भ देत अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एकतरी झाड लावण्याचं आणि त्याचं संगोपन करण्याचं आवाहन केलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीनं पुण्यात पर्यावरण जनजागृती दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे शहराच्या चारही बाजूंना असलेल्या डोंगररांगा आणि हिरव्यागार टेकड्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी पुणेकरांनी झाडं लावावीत आणि त्यांचं संगोपन करावं असं आवाहन शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केलं. अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, मराठा सेवा संघ आणि शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं उद्या सकाळी पुण्यातल्या लाल महालामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. इथल्या व्यवस्थेचा बळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करून त्यांच्याच हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. यामध्ये हुंडाबळी प्रकरणातल्या वैष्णवी हगवणे यांचे आईवडील कसपटे कुटुंबीय, बीडीच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या जगदाळे आणि गनबोटे कुटुंबातल्या सदस्यांचा समावेश आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात जलाभिषेक करण्यासाठी 12 मावळातल्या पवित्र नद्यांचं तसंच विविध गड किल्ल्यांवरचं पाणी आणण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्त पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झाला असून राज्य सरकारनं त्यांची बदली केली आहे. त्यामुळे त्यांना पुणे महापालिकेनं कार्यमुक्त करावं अशी मागणी माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत समाज विकास विभागाच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. शहरातल्या लोकसंख्येचं वयोमान, लिंग प्रमाण, कामगारांची संख्या, रोजगाराचं स्वरूप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, तृतीयपंथीय, महिला वर्गाची सामाजिक आर्थिक स्थिती या बाबी जाणून घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 350 अधिक नागरिकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. पुढचे 6 दिवस हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 33 आणि किमान 20.9° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ आहे. उद्या देखील ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारतीच्या पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.